दोस्त हो, सूर्याचे आपल्याला अनेक फायदे आहेत, पण हा सूर्य उन्हाळ्यात अगदी तापदायक वाटतो, नाही का? अगदी कट्टी फू करावी वाटतं त्याच्याशी. रणरणत्या उन्हात एखादी पावसाची सर, किती किती छान कल्पना. नुसतं पाऊस म्हटलं तरी आपलं मन आनंदून जातं. पावसात भिजण्याच्या सर्व गमती जमती, चिंब भिजण्याचा आनंद, पावसात आईची नजर चुकवून जाण्याची कसरत, भिजणारी घरं, पाण्याने भरून वाहणारे रस्ते, त्यात डोलणारी कागदाची होडी, पानांची टपटप, गवताची थरथर, प्राणी, फुलं, पक्षी, सगळे कसे चिंब भिजलेले, नुसती मज्जाच मज्जा.
झाली गम्मत झाली.